எஸ் டானி சாமாஸ் என்ஜாய் கரதோ எஃப்எம் போலதோ ரேடியோ சிட்டி 95 எஃப்எம் ரக் ரக் மே கோலாப்பூர் சிட்டி. குட் மார்னிங்
கோலாப்பூர் கா ஆவாஸ் ரிலாக்ஸ் ஆர்ஜே பிரதீக்.
आणि जसं की मी मगाशी म्हणालो होतो की बरेच पालक आपल्या मुलांना म्हणजे लायसन्स नसलं तरी सुद्धा हातामध्ये वाहन देतात, कार देतात, गाडी देतात. पण जर का देव ना करू अशा चुकून गोष्टी घडल्या, अपघात झाला आणि तिथं कुणाचा तरी जीव गेला, जसं की आपण बघतोय पुण्याची जी केस झाली पोर्चे कारची, तर तिथं सुद्धा अशीच गोष्ट घडलेली आहे. तर त्या अल्पवयीन मुलाला कशा पद्धतीनं कायदेशीररित्या ट्रीट केलं जाऊ शकतं, किंवा जर का अल्पवयीन मुलांकडून असे गंभीर गुन्हे घडले तर कशा पद्धतीनं ट्रीटमेंट मिळू शकते कायदेशीररित्या, या सगळ्या बाबतीत बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट डॉक्टर संतोष शहा. सर, सर रेडिओ सिटीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत.
नमस्कार.
सर, सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की आता जी पुण्याची केस घडलेली आहे तर त्याचंच उदाहरण घेऊ, तर तो मुलगा तर अल्पवयीन आहे, तर कशा पद्धतीनं त्याच्यावरती चार्जेस लावले जाऊ शकतात आणि हा गुन्हा तर गंभीर आहे, तर एकंदरीत या केसची वाटचाल कशी असू शकते कायदेशीररित्या, काय सांगाल?
सुरुवातीला ही केस इतकी गांभीर्याकडे जाईल असं वाटलं नव्हतं, पण आपण बघतोय की स्टेप बाय स्टेप ही केस गंभीर होत गेली. नॉर्मली अशा ड्रंकन ड्रायव्हिंग केसेसमध्ये सेक्शन 304A म्हणतो, म्हणजे ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग,
ओके,
याला फार मोठी पनिशमेंट नाही आहे. पण पोलिसांनी पुढे ह्याच्यामध्ये 304 कलम लावलं, म्हणजे ज्याला कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, म्हणजे मर्डर नाही, कारण मर्डर कधी होतो इंटेन्शनली, तुम्ही जाणून बुजून एखाद्याचा खून केला तर ह्याच्यात जाणून बुजून केलेलं नाही, पण त्याच्याच खालचा सेक्शन म्हणजे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, ज्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे, तो ते कलम आता लावलेलं आहे. अर्थात हे कलम लावण्यासाठी तो मायनर असल्या कारणानं ते कलम लावता येतं का नाही असा एक प्रश्न कायदेशीररित्या उपस्थित झाला, ज्याचं उत्तर पोलिसांच्याकडून आणि पोलिसांच्या वकिलांच्याकडून आणि कायदेशीररित्या देखील असं दिलं गेलं की निर्भया प्रकरणानंतर या ज्युव्हेनाईल ऍक्टमध्ये एक सुधारणा झाली आहे, ज्यामुळं जर गंभीर गुन्हे असतील तर त्यासाठी असे जे मायनर असतील त्यांना मेजर म्हणून तुम्ही ट्रीट करा आणि 304 तुम्ही लावू शकता. अर्थात त्याची एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेतून हे थोडंसं कोर्टापुढे आलं पाहिजे की या मुलाला आपण, कारण तो जवळजवळ 18 वर्ष पूर्ण व्हायला काही महिनेच त्याचे बाकी होते, या मुलाला आपण मेजर म्हणून ट्रीट करून 304 लावला गेला तर त्याला आणि हे सगळं हे हा गुन्हा सिद्ध झाला सर्व पुराव्यानिशी तर त्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा ही होऊ शकते.
ओके, म्हणजे जरी वय कमी असलं तरी सुद्धा गुन्हा बघून कायदेशीररित्या त्याला ट्रीटमेंट मिळू शकते किंवा शिक्षा ही मिळू शकते. तर आणखीन काही कायदेशीर गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत तुमच्याकडून. कोल्हापूर कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ सिटी 95 FM रग रग मे कोल्हापूर सिटी. गुड मॉर्निंग. येस, तुम्ही ऐकत आहात FM बोलत आहे रेडिओ सिटी 95 FM रग रग मे कोल्हापूर सिटी. गुड मॉर्निंग. आणि पुण्यामधलं जे पोर्शे कारचं प्रकरण घडलं, त्या अल्पवयीन मुलानं 2 व्यक्तींना धडक दिली आणि तिथं त्या 2 व्यक्तींचा जीव गेला, तर एकंदरीत कायदेशीर बाबी काय आहेत, या अल्पवयीन मुलाला कशा पद्धतीनं कायदेशीररित्या ट्रीटमेंट दिली जाऊ शकते आणि ही सध्या केस कशी हाताळली जाते, याबद्दलच आज आपण बोलतोय ऍडव्होकेट डॉक्टर संतोष शहा सरांच्या सोबत. सर, तर तुमच्यामध्ये ही जी केस आहे तर ती कशा पद्धतीनं हाताळली जाते, काय सांगाल?
हा एक फार चांगला प्रश्न आहे. मला वाटतं या संबंध प्रकरणाकडे आपण 2 बाजूनी बघू शकू. एक यातला वाईट भाग आपण सगळे बघतोय आणि आपल्याला दिसतंय की त्यातल्या अनेक यंत्रणा हे या मुलाला वाचवायला पुढे आल्या असत्या, त्या बरोबर आता त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना यात जी त्यांची जबाबदारी आहे कायदेशीररित्या गुन्ह्याची असो किंवा इतर असो त्यासाठी जबाबदार राहण्यासाठी सगळ्या यंत्रणा आता कामाला लागल्यात. आणि हे झालं कशामुळं? एरवी हे झालं नसतं, एरवी अशा अनेक घटना घडतात आणि त्या दाबल्या जातात. हे झालं कशामुळं? तर मला असं म्हणायचं की हे झालं, हे पुण्याचे नागरिक रस्त्यावर उतरले, सोशल मीडियामध्ये हे स्प्रेड केलं गेलं, प्रिंट मीडिया, रेडिओ, टीव्ही यांनी हे प्रकरण धसास लावलं. कारण तशी ते बघा, ते ज्या 2 व्यक्ती यामध्ये मारल्या गेल्या त्या बाहेरच्या आहेत, त्या महाराष्ट्रातल्या पण नाहीत, तसं काही फार त्यांचं काही महाराष्ट्रात आहे असं नाही, पण ही घटनाच त्या शेवटी दे आर ऑल्सो ह्युमन बिईंग्स. हा अमानवी प्रकार जो झालाय त्यामुळं लोक चिडले आणि हा लोकक्षोभ जो आहे त्याच्या त्याचा यंत्रणांवर सगळ्या दबाव आल्या कारणाने हे घडतंय. यातली फार चांगली बाब आहे असं मला वाटतं.
नक्कीच, आणि सिस्टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करते सध्या, हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. सर आणखीन काही कायदेशीर बाबी तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. कोल्हापूर कुठे जाऊन काय ऐकत राहा रेडिओ सिटी 95 FM रग रग बे कोल्हापूर सिटी. गुड मॉर्निंग. आणि सिटीच्या क्लॉक मध्ये वेळ झालेली आहे 8:42. येस, तुम्ही घेत आहात FM बोलतो रेडिओ सिटी 95 FM रग रग बे कोल्हापूर सिटी. गुड मॉर्निंग. तर पुण्यामध्ये जे पोर्शे कारचं प्रकरण घडलं आणि कायदेशीर बाबी आपण डिस्कस करतोय, म्हणजेच त्या अल्पवयीन मुलाला कायदेशीररित्या कशा पद्धतीने ट्रीट केलं जाऊ शकतं, नियम काय आहेत, कायदे कानून काय आहेत, हे आपण जाणून घेतोय. आणि त्यानिमित्तानंच आज आपण बोलतोय आपल्या कोल्हापूरचे ॲडव्होकेट डॉक्टर संतोष शहा. सर सर एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा की एवढी मोठी केस घडली आणि तो मुलगासुद्धा अल्पवयीन आहे, तर असे बरेचसे प्रकार आपल्या इकडं सुद्धा शहरामध्ये छोटे मोठे घडतात की लहान मुलांच्या हातामध्ये वाहनं दिली जातात पालकांच्या कडून आणि ते नियम वगैरे तोडले जातात. तर एकंदरीत पालकांना तुम्ही काय संदेश द्याल जे आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये बिंदासपणे कार किंवा बाईक देतात, काय सांगाल त्यांना?
पालकांची जबाबदारी यामध्ये मायनर मुलगा असल्याकारणानं खूपच आहे. एक छोटं उदाहरण म्हणजे हा शेवटी एक ट्रॅफिकशी रिलेटेड असल्याकारणानं आपण ट्रॅफिकचंच उदाहरण घेऊ. आपल्या घरी ज्यावेळी आपली मुलं मेजर होतात त्यावेळी आपण त्यांना स्कूटर देतो, गाडी देतो आणि ती चालवतात. आणि बऱ्याच वेळा असं दिसतं आणि आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हे घडतं की छोटे मोठे ट्रॅफिक ऑफेन्सेस, ज्याला आम्ही पेटी ऑफेन्सेस म्हणतो, ते त्यांच्याकडून घडतात. उदाहरणार्थ सिग्नल तोडणं अनावधानानं असेल किंवा नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणं, असे किरकोळ बाबी सगळ्यांकडूनच होत असतात. आपण घरी पण म्हणतो ठीक आहे हे ट्रॅफिक ऑफेन्ससाठी ना, हे तू असं केलं म्हणजे काय, हे काय फार मोठं नाही. मला वाटतं इथेच या सगळ्याची सुरुवात होते. आपण आपल्या मुलांना कायदे तोडायला शिकवतो ते इथे शिकवतो. हा पोर्शे चालवणारा मुलगा अग्रवाल हा कुठेतरी सुरुवातीला त्याच्या घरी सुद्धा असंच झालं असावं, त्याच्या आई वडिलांनी ते त्याला ते ती सवय लावलेली असणार आहे की काय होत नाही रे, तू नियम तोडलेस तरी मी आहे तुझ्या पाठीशी, पैसे आहेत आपल्याकडे. आणि हीच सवय पुढे जाऊन आज जी घटना घडली त्याचं रूपांतर हे याच झालंय. तेव्हा मला वाटतं पालकांची खूप जबाबदारी आहे. आपण एक लॉलेस सोसायटी झालोय, नियम तोडायचे हा आपण नियम केलाय, तो बदलून नियम आपण पाळले पाहिजेत, ही संस्कृती आपण जोपासली पाहिजे, तरच आपल्या समाजात बदल होऊ शकेल.
अगदीच, म्हणजे छोट्या छोट्या जर का चुका पाठीशी जर का पालकांनी घातल्या तर पुढे जाऊन याचा परिणाम असा सुद्धा होऊ शकतो, हे एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. आणि ही पालकांची सुद्धा जबाबदारी आहे की आपला मुलगा किंवा मुलगी जर का मायनर असेल तर त्याच्या किंवा त्याच्या हातामध्ये कुठलंही वाहन द्यायला नाही पाहिजे. लायसन्स आल्यानंतर तुम्ही त्यांना अलाउड करू शकता, त्यामुळे ही जबाबदारी पालकांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. थँक्यू सो मच सर, आज तुम्ही रेडिओ सिटी सोबत बोललात आणि या कायदेशीर बाबी आम्हाला समजावून सांगितल्या. नक्कीच या गोष्टी फायदेशीर ठरतील आपल्या कोल्हापूरकरांसाठी. सो थँक्यू वन्स अगेन सर. कोल्हापूर ऐकत रहा रेडिओ सिटी 95 FM रग रग मे कोल्हापूर सिटी. गुड मॉर्निंग.